ನಮೋಂಕಾರವಶಕ್ಕಾರಸರ್ವಯಜ್ಞನಮೋಸ್ತುತೇ ಋಗ್ವೇದಾಯ ಯಜುರ್ವೇದ ಸಾಮವೇದ ನಮೋಸ್ತುತೇ ನಮೋ ಹಾಟಕವರ್ಣಾಯ ಭಾಸ್ಕರಾಯ ನಮೋ ನಮಃ ಜಯಾಯ ಜಯ ಭದ್ರಾಯ ಹರಿದಶ್ವಾಯ ತೇ ನಮಃ ದಿವ್ಯಾಯ ದಿವ್ಯರೂಪಾಯ ಗ್ರಹಾಣಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ನಮಸ್ತೇ ಶುಚಯೇ ನಿತ್ಯಂ ನಮಃ ಕುರುಕುಲಾತ್ಮನೇ ನಮಸ್ತ್ರೈಲೋಕ್ಯನಾಥಾಯ ಭೂತಾನಾಂ ಪತಯೇ ನಮಃ ನಮಃ ಕೈವಲ್ಯನಾಥಾಯ ನಮಸ್ತೇ ದಿವ್ಯಚಕ್ಷುಷೇ ತ್ವಂ ಜ್ಯೋತಿಸ್ತ್ವಂ ದ್ಯುತಿಬ್ರಹ್ಮಾ ತ್ವಂ ವಿಷ್ಣುಸ್ತ್ವಂ ಪ್ರಜಾಪತಿಃ ತ್ವಮೇವ ರುದ್ರೋ ರುದ್ರಾತ್ಮಾ ವಾಯುರಗ್ನಿಸ್ತ್ವಮೇವ ಹಿ ಯೋಜನಾನಾಂ ಸಹಸ್ರೇ ದ್ವೇಷತೇ ದ್ವೇ ದ್ವೇಷ ಯೋಜನೇ ಏಕೇನ ನಿಮಿಷಾರ್ಧೇನ ಕ್ರಮಮಾಣ ನಮೋಸ್ತುತೇ ನವಯೋಜನ ಲಕ್ಷಾನಿ ಸಹಸ್ರದ್ವಿಶತಾನಿ ಚ ಯಾವತ್ ಘಟೀ ಪ್ರಮಾಣೇನ ಕ್ರಮಮಾಣ ನಮೋಸ್ತುತೇ ಅಗ್ರತಶ್ಚ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ಪೃಷ್ಠತಶ್ಚ ಸದಾ ನಮಃ ಪಾರ್ಶ್ವತಶ್ಚ ನಮಸ್ತುಭ್ಯಂ ನಮಸ್ತೇ ಚಾಸ್ತು ಸರ್ವದಾ ನಮಸ್ಸುರಾರಿಹಂತ್ರೇ ಚ ಸೋಮಸೂರ್ಯಾಗ್ನಿಚಕ್ಷುಷೇ ನಮೋ ದಿವ್ಯಾಯ ವ್ಯೋಮಾಯ ಸರ್ವತಂತ್ರಮಯಾಯ ಚ ನಮೋ ವೇದಾಂತ ವೇದ್ಯಾಯ ಸರ್ವಕರ್ಮಾದಿ ಸಾಕ್ಷಿಣೇ ನಮೋ ಹರಿತವರ್ಣಾಯ ಸುವರ್ಣಾಯ ನಮೋ ನಮಃ ಅರುಣೋ ಮಾಘಮಾಸೇತು ಸೂರ್ಯೋ ವೈ ಫಾಲ್ಗುನೇ ತಥಾ ಚೈತ್ರಮಾಸೇತು ವೇದಾಂಗೋ ಭಾನುರ್ವೈಶಾಖತಾಪನಃ ಜ್ಯೇಷ್ಠಮಾಸೇತ ವೇದೀಂದ್ರ ಆಷಾಢೇ ತಪತೇ ರವಿಃ ಗಭಸ್ತಿ ಶ್ರಾವಣೇ ಮಾಸೇ ಯಮೋ ಭಾದ್ರಪದೇ ತಥಾ ಇಷೇ ಸುವರ್ಣರೇತಾಶ್ಚ ಕಾರ್ತಿಕೇ ಚ ದಿವಾಕರಃ ಮಾರ್ಗಶೀರ್ಷೇ ತಪೇನ್ಮಿತ್ರಃ ಪೌಷೇ ವಿಷ್ಣುಃ ಸನಾತನಃ ಪುರುಷತ್ವಧಿಕೇ ಮಾಸಿ ಮಾಸಾದ್ಯೇಷು ಕಲ್ಪಯೇತ್ ಇತ್ಯೇತೇ ದ್ವಾದಶಾದಿತ್ಯಾಕಾಶ್ಯಪೇಯಾಃ ಪ್ರಕೀರ್ತಿತಾಃ ಉಗ್ರರೂಪಾ ಮಹಾತ್ಮನಸ್ತಪಂತೇ ವಿಶ್ವರೂಪಿಣಃ ಧರ್ಮಾರ್ಥಕಾಮಮೋಕ್ಷಾಣಾಂ ಪ್ರಸ್ಫುಟಾಹೇತವೋ ನೃಪ ಸರ್ವಪಾಪಹರಂ ಚೈವ ಬಾದಿತ್ಯಂ ಸಂಪ್ರಪೂಜಯೇ ಏಕಧಾ ದಶಧಾ ಚೈವ ಶತಧಾ ಚ ಸಹಸ್ರಧಾ ತಪಂತೆ ವಿಶ್ವರೂಪೇಣ ಸೃಜಂತಿ ಸಂಹರಂತಿ ಚ ಏಷ ವಿಷ್ಣು ಶಿವಶ್ಚೈವ ಬ್ರಹ್ಮಾ ಚೈವ ಪ್ರಜಾಪತಿಃ ಮಹೇಂದ್ರಶ್ಚೈವ ಕಾಲಶ್ಚ ಯಮೋ ವರುಣ ಏವ ಚ ನಕ್ಷತ್ರಗ್ರಹತಾರಾಣಾವಧಿಪೋ ವಿಶ್ವದಾಪನಃ ವಾಯುರಗ್ನಿರ್ಧನಾಧ್ಯಕ್ಷೋ ಭೂತಕರ್ತಾ ಸ್ವಯಂ ಪ್ರಭು ಏಷ ದೇವೋ ಹಿ ದೇವಾನಾಂ ಸರ್ವಮಾಪ್ಯಾಯತೆ ಜಗತೆ ಏಷ ಕರ್ತಾ ಹಿ ಭೂತಾನಾಂ ಸಂಹರ್ತಾ ರಕ್ಷಕಸ್ತಥಾ ಏಷ ಲೋಕಾನುಲೋಕಾಶ್ಚ ಸಪ್ತದ್ವೀಪಾಶ್ಚ ಸಾಗರಾಃ ಏಷ ಪಾತಾಳ ಸಪ್ತಸ್ಥಾ ದೈತ್ಯ ದಾನವ ರಾಕ್ಷಸಾಃ ಏಷ ಧಾತಾ ವಿಧಾತಾ ಚ ಬೀಜಂ ಕ್ಷೇತ್ರಂ ಪ್ರಜಾಪತಿಃ ಏಕ ಏವ ಪ್ರಜಾ ನಿತ್ಯಂ ಸಂವರ್ಧಯತಿ ರಶ್ಮಿಭಿಃ ಏಷ ಯಜ್ಞಸ್ವಧಾ ಸ್ವಾಹಾ ಕ್ರೀ ಶ್ರೀಷ್ಟ ಪುರುಷೋತ್ತಮಃ एष भूतात्मको देवः सूक्ष्मो व्यक्तः सनातनः ईश्वरः सर्वभूतानाम् परमेष्ठी प्रजापतिः कालात्मा सर्वभूतात्मा वेदात्मा विश्वतो मुखः जन्ममृत्युजराव्याधिसंसारभयनाशनः दारिद्र्यव्यसनध्वंसी श्रीमान् देवो दिवाकरः कीर्तनीयो विवस्वांश्च मार्ताण्डो भास्करो रविः लोकप्रकाशश्रीमान् लोकश्चक्षुर्ग्रहेश्वरः लोकसाक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तमिस्रः तपनस्तापनश्चैव शुचिः सप्ताश्ववाहनः गर्भस्थिहस्तो ब्राह्मण्य सर्वदेव नमस्कृतः आयुरारोग्यमैश्वर्यम् नरा आर्यश्च मन्दिरे यस्य प्रसादात् सन्तुष्टिरादित्यहृदयम् जपेत् इत्येतैर्नामभिः पार्थ आदित्यम् स्तौति नित्यशः प्रातरुत्थाय कौन्तेय तस्य रोगभयम् नहि पातकान्मुच्यते पार्थव्याधिभ्यश्च न संशयः एकसन्ध्यम् विसन्ध्यम् वा सर्वपापैः प्रमुच्यते त्रिसन्ध्यम् जपमानस्तु पश्येश्च परमम् पदम् यदह्ना कुरुते पापम् तदह्ना प्रतिमुच्यते यद्रात्र्या कुरुते पापम् तद्रात्र्यात् प्रतिमुच्यते द्रद्रुस्फोटककुष्ठानि मण्डलानि विशूचिका सर्वव्याधिमहारोगभूतबाधास्तथैव च डाकिनी शाकिनी चैव महारोगभयम् पुनः ये चान्ये दुष्टरोगाश्च ज्वरादिसारकादयः जपमानस्य नश्यन्ति जीवेश्च शरदां शतम् अशीर्षाम् पश्यति छायामहोरात्रम् धनञ्जय संवत्सरेण मरणम् तदा तस्य ध्रुवम् भवेत् तथापि पठनादस्य मृतिभिर्न हि जायते यस्त्विदम् पठते भक्त्या भानोर्वारे महात्मनः प्रातस्नाने कृते पार्थ एकाग्रकृतमानसः सुवर्णचक्षुर्भवति न चान्धस्तु प्रजायते पुत्रबान्धनसम्पन्नो जायते चारुजः सखी सर्वसिद्धिमवाप्नोति सर्वत्र विजयी भवेत् आदित्यहृदयम् पुण्यम् सूर्यनाम विभूषितम् श्रुत्वा च निखिलम् पार्थ सर्वपापैः प्रमुच्यते अतः परतरम् नास्ति सिद्धिकामस्य पाण्डव एतज्जपस्व कौन्तेय येन श्रेयो ह्यवाप्स्यसि आदित्यहृदयम् नित्यम् यः पठेत् सुसमाहितः भ्रूणः मुच्यते पापात् कृतघ्नो ब्रह्मपातकः गोघ्नः सुरापो दुर्भोजी दुष्प्रतिग्रहकारकः पातकानि च सर्वाणि दहते वनसंशयः य इदम् शृणुयान्नित्यम् जपेद्वापि समाहितः सर्वपापविशुद्धात्मा सूर्यलोके महीयते अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनमाप्नुयात् ॐ